चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केनिया, ऊस चोरीच्या आरोपावरून एकाची हत्या। केनियामध्ये ऊस चोरीच्या आरोपात 75 वर्षाच्या एका व्यक्तीचा सोमवारी संध्याकाळी हल्लेखोरांनी खून केला। तो ट्रान्स नझिया काउंटीच्या ब्यंजी गावातील एका शेतातून ऊस चोरताना पकडला गेला होता। गावातील एक ज्येष्ठ नागरिक गॅब्रियल मुखिंडे यांनी सांगितले की एडवर्ड खलकाईस वंजला या नावाच्या ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने ऊस चोरी करण्याच्या आरोपामध्ये पकडून हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर चाकूने वार केला होता। ते म्हणाले, मला माहिती मिळाल्यानुसार एक व्यक्ती शेतात ऊस चोरताना पकडली गेली होती आणि त्याला दोन युवकांनी मारले। यानंतर इरेट येथील रहिवाशांनी हल्लेखोरांच्या घराला आग लावली होती। या घटनेनंतर संशयित पळून गेले। याबाबत स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत।